श्लोक क्रमांक 19 तपाम्यहमहम वर्षम निगृह्णामि सृजामि च अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहम् अर्जुन। मी सूर्याचे निवेशे तपे तई हे शोषे पाठी इंद्र होऊनि वर्षे तई पुढती भरे अग्नी काष्ठे खाये ते काष्ठची अग्नी होये तैसे मरते मारिते पाहे स्वरूप माझे। या लागी मृत्यूच्या भागी जे जे तेही पई रूप माझे आणि न मरते तव सहगे मीच आहे। आता बहु बोले मी सांगावे ते एकी हेळा घेता आघवे तरी सतासतही जाणावे नीच पैगा। म्हणून अर्जुना मी नसे ऐसा कवडू ठावा असे तरी प्राणियांचे दैव कैसे जे न देखती माते। तरंग पाणी विन सुखती रश्मी वाती विन न देखती तैसे नीच ते मी नव्हती विस्मय देखे। हे आत बाहेर निया कोंडले जग निखिल माझेचे होतीले की कैसे कर्मतया आड आले जे मीच नाही म्हणती। परी अमृत कुहा पडिजे का आपण या ते कडिये काढिजे ऐसे आथी काय कीजे अप्राप्तासी। ग्रासा एका अन्नासाठी अंधू धावत आहे किरीटी आदळला चिंतामणी पाये लोटी आंधळेपणे। तैसे ज्ञान जे सांडून जाये ते ऐसी हे दशा आहे म्हणून कीजे ते केले नोहे ज्ञाने विण। आंधळे या गरुडाचे पांख आहाती ते कवणा उपेगा जाती तैसे सत्कर्माचे उपके ठाती ज्ञाने विण।
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य ये चांगलिकायमाने संसार हालाहल मोह शांतये। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। भावे भजनी जे लागले ते ईश्वरी पावन झाले भावार्थ बळे उद्धरिले पूर्वजतेही। आपण स्वये तरले जनासही उपेगा आले कीर्ती श्रवणे झाले अभक्त भावार्थी। धन्यतयांची जननी जे लागले हरी भजनी तेहीच एक जन्म जनी सार्थक केला। भक्ताचा महिमा कसा असतो त्याचं वर्णन समर्थ करतात आणि ते आपण ऐकतो आहोत। भाव धरून म्हणजे श्रद्धा धरून विश्वास धरून तसं परमात्मा आहे अशा भावानी अशा निश्चयानी ज्ञानानी नव्हे तशा निश्चयानी जे भजनाला प्रवृत्त झाले ते ईश्वरी तत्वाशी मिळून गेले ते खऱ्या अर्थाने पवित्र झाले। आपल्या भावार्थ बळाने त्यांनी पूर्वजांचाही उद्धार केला। मी मागच्या वेळेला सांगितलं की पूर्वजांचा उद्धार कोणत्या न्यायानी होत असावा याच्याकरता एक तर्क मांडला। त्या तर्काप्रमाणे एकच एक अविनाशी अशी पेशी आपल्या स्वतःला अविनाशी राखण्यासाठी म्हणून पुढे पुढे जात असते आणि ती निरनिराळे प्रयोग करते असं मी म्हणालो। ती सुखाकरता कधी धंदा करून बघते, कधी नोकरी करून बघते, एखाद्या जन्मामध्ये कधी परमार्थ करून बघते, त्याच्या ठिकाणी सगळी माहिती ठासून भरलेली असते आणि ते गुणसूत्र सलग पुढे प्रवास करत जात असत। ते स्वतःला वाचवण्यासाठी स्वतः अविनाशी आहोत आणि तसंच अविनाशीत्व सांभाळावं म्हणून देहाच्या ठिकाणी काम निर्माण करतं, त्याच्यातून पुनरुत्पादन होतं। असं असल्यामुळं आत्माच पित्याच्या पोटी, पित्याच्या योगानी आत्माच पुन्हा जन्म घेतो असं शास्त्रवचन आहे। आत्मा वै पुत्र नामासी, आपण असावं, आपण कधीही जाऊ नये म्हणून आत्माच पुत्राच्या रूपाने परत जन्माला येतो आणि असा सफल असफल प्रयोग करत असताना निसर्गामध्ये एक वेळ चमत्कार होतो असं मी म्हटलं की कोणी एखादा प्राप्त पुरुष होतो असं मी म्हटलो। खरं एका कुठेतरी वाचलं असेल किंवा कोणत्या तर्काने मी बोललो असेल पण त्यानंतर दोन तीन दिवसांनी एक गंमतशीर घटना घडली। गेली 20-25 वर्ष मला ओळखणारे पण माझी आणि त्यांची कधी भेट झाली नाही। मी त्यांना ओळखतो पण तसं समोरासमोर कधी एकमेकांना भेटलो नाही। अशा एका परमार्थी व्यक्तीचा मला फोन आला, मी त्यांच्याशी बोलत होतो आणि ते जरा गूढ मार्गी वाटले बोलत असताना। मला म्हणाले की तुमचा आवाज आणि ज्या पद्धतीने तुम्ही बोलता आहात ते जर पाहिलं, मी तुमच्यापेक्षा 6-7 वर्षांनी मोठा आहे म्हणाले, पण तुमचा जो आवाज आहे तो अतिशय मॅच्युअर्ड आहे। कधी कधी कोणी असं बोलतं आपल्यावर प्रभाव टाकण्यासाठी देखील बोलतं, त्यामुळे मी बरं म्हणालो। मी काहीच त्याला प्रत्युत्तर दिलं नाही। ते मला असं म्हणाले की तुम्ही जे काही कार्य करता किंवा तुम्ही जे काही आहात ते तुमच्या आधीच्या 5व्या पिढीतला एक पुरुष म्हणाले, मला समजतं म्हणून सांगतो, माझा अभ्यास आहे म्हणून सांगतो। अचानकच बोलणं सुरू झालं। त्याची उंची 5 फूट 2 इंच होती म्हणाले, बरं का। त्यांनी पूर्णता संपादन केलेली होती आणि ते तुमच्या अंगाने काम करतात किंवा ते तुमच्या रूपाने परत आलेले आहेत असं माझा अभ्यास सांगतो असं मला म्हणाले। तो फोन ठेवल्यावर मी असं म्हटलं की या माणसाशी फार संबंध ठेवण्याचा अर्थ नाही, हे काहीतरी गूढ बोलायला लागले। तेव्हा जेवता जेवता हा फोन चालला तर मधुराताई म्हणाल्या की अहो, मागं एकानी सांगितलं होतं की तू जे काम तू जे आहेस आता ते तुमचा कोणीतरी पूर्वज होता म्हणून त्याच्या कृपेने तू आहेस आणि तुझ्या अंगाने कोणीतरी पूर्वज आलेला आहे असं एकांनी सांगितलेलं होतं. म्हटलं असेल. स्वामीजींच्याही बाबतीत स्वामीजींच्या घराण्यामध्ये कुळामध्ये पाच पिढ्या आधी कोणाची तरी समाधी आहे असा विषय निघाला. तेव्हा आई मला असं म्हणाली की आपल्याही घरी कोणाची तरी अशी समाधी आहे वाईमध्ये घाटावर. आणि ते आम्हाला काही माहीत नव्हतं. इतकी वर्ष मला ही गोष्ट माहीतच नव्हती. हा विषय निघाला म्हणून आई बोलली. ठाण्याहून कोणीतरी वझे आले ते शोधत आले की इथे एखादी समाधी आहे का आणि मग चौकशी केल्यावर ती समाधी आहे असं लक्षात आलं. आमची काकू त्या समाधीच्या तिथं दिवा कितीतरी काळ नंतर लावत होती असं आई म्हणाली. मला असं वाटलं की आपण अंदाजाने केलेल्या निरूपणाला एक प्रकारे बळ मिळालं. तर्कानी केलेल्या निरूपणाला बळ मिळालं. तीस तीस पेशी परत परत प्रयत्न करत असते आणि एखाद्या जन्मात साधून जातं आणि जेव्हा ती मुक्त होते तेव्हा आधीचे सगळे मुक्त होतात. आपण स्वये तरले जनासही उपेगा आले कीर्ती श्रवणे झाले अभक्त भावार्थी धन्य तयांची जननी जे लागले हरी भजनी. आणि या मुक्त होण्यामध्ये केवळ पैतृक वारसा नाहीये तर आईच्या बाजूने देखील पिढ्या मुक्त होतात. विनोबा तर असं म्हणतात की आपल्या देशामध्ये स्त्री वर्ग भगिनी वर्ग व्रतवैकल्य करतो भोळा असतो धार्मिक त्यांनी कितीतरी कृती करत असतो. कोणाकोणा बुद्धिवाद्यांना असं वाटतं की काहीतरी करतात झालं पण त्यामुळं केवळ. सुप्रजा निर्माण होते. ज्ञानेश्वर महाराजांच्या आईनी त्या सुवर्ण पिंपळाला किती प्रदक्षिणा 108 लक्ष. तुम्ही कल्पना करा की जी व्यक्ती नाम घेते धार्मिक कृत्य करते आपण जे काही करत असतो त्याचा आपल्या पेशींवर परिणाम होतो आपल्या मनावर चित्तावर अंतःकरणावर तसा पेशींवरही परिणाम होतो. ती व्यक्ती खोल पवित्र होऊन जाते आणि त्या पेशींवरच होणारा परिणाम केवळ नव्हे तर जनन संबंधीच्या अंडकोशावरही परिणाम होतो आणि उत्तम सुप्रजा निर्माण होण्याची शक्यता निर्माण होते. विनोबांची आई विनोबांना असं म्हणाली की विन्या उत्तम गृहस्थाश्रम करून जर परमात्मप्राप्ती एखाद्याला झाली तर तो सात पिढ्यांचा उद्धार करतो लक्षात ठेव. पण चांगलं ब्रह्मचर्य पाळून जो आत्मप्राप्ती करून घेतो त्याच्या 42 पिढ्यांचा उद्धार होतो. तू या संसाराच्या भानगडीत पडू नकोस. आई सांगते बर का मुलाला तू या संसाराच्या भानगडीत पडू नकोस. तू आत्मप्राप्ती करून घेण्याच्या माग लाग. आई म्हणजे गुण धारण करणारं पात्र असतं. म्हणून माता पिता आणि सगळ्या पिढ्यांचा उद्धार होतो. धन्य तयांची जननी जे लागले हरी भजनी तेहीच एक जन्म जनी सार्थक केला. तयांची वर्णुकाय थोरी जयांचा भगवंत कैवारी कासे लावूनी उतरी पार दुखाचा, बहुता जन्मांचे सेवटी जेणे चुके अटाती, तो हा नरदेह भेटी करी भगवंती। ज्यांचा भगवंत कैवारी होऊन राहिला, कई पक्ष घेऊन राहिला, भगवंत ज्यांचा प्रतिपळ सांभाळ करतो आहे, ज्यांनी आपलं जीवन भगवंताकरता वेचलेलं आहे, भगवंतही त्यांच्याकरता आपली सगळी शक्ती पणाला लावेलच। त्याच्या कासेला धरून महापुरातून त्याला वाचवल्याखेरीज राहणार नाही। या समासाची सुरुवात संसार म्हणजे महापूर माझी जळचरे अपार, वाचवणारा जो असतो तो ज्याला वाचवायचा आहे त्याच्या कमरेला पकडतो, कमरेचं वस्त्र पकडतो, त्याला जवळ येऊ देत नाही। तो जर जवळ आला तर मिठी मारतो, मग दोघंही बुडतील। पण कासेला धरून तो त्याला ओढत नेऊन वाचवतो। भगवंत कैवारी असतो आणि त्याला तो आधार देतो आणि दुःखाच्या पलीकडे घेऊन जातो। बहुता जन्मांचे शेवटी जेणे चुके अटाटी, तो हा नरदेह भेटी करी भगवंती। नरदेह हा फार जन्मांमध्ये कधीतरी मिळणारी गोष्ट आहे असं सांगितलं जातं। मी मध्ये एक पर्यावरणाच्या संदर्भातलं पुस्तक वाचत होतो, त्यांनी असं म्हटलं की झाडाला फळं येतात, झाडाला खत घातलं जातं, शेतात धान्य पिकतं, शेताला खत घातलं जातं, त्या खतामुळे शेत तयारून येतं, झाड उत्तम रीतीने फळं द्यायला सुरुवात करतं। ते खत म्हणजे पालापाचोळा असतो कुजवलेला, त्याच झाडांचा, त्याच्यातून अन्नाची निर्मिती होते, त्याच्यातूनच फळांची निर्मिती होते। ते फळ किंवा ते अन्न आपण खातो, त्यांनी एक निसर्ग चक्र सांगितलेलं होतं। आपण ते अन्न खातो, त्या फळाचा किंवा अन्नाचा आपल्या शरीरामध्ये रक्त, मांस, त्वचा, हाड, वीर्य हे सगळं निर्माण होण्यासाठी उपयोग होतो। एक प्रकारे जिवंतताच आपल्या ठिकाणी आपण खात असतो। जन्माच्या वेळेला 6 पौंड ज्याचं वजन होतं तो नंतर 60 किलो होतो। आणि असं ज्या त्या ठिकाणी शरीराचं पोषण होत तो जीवन जगत असताना तो जेव्हा जातो तेव्हा वेगवेगळ्या अंगाने कोणत्या धर्मामध्ये पुरतात, म्हणजे खतामध्येच रुपांतर होतं, मातीमध्येच रुपांतर होतं, कोणामध्ये अग्नी देतात म्हणजे तेच घडतं, पर्यावरणामध्ये तो समाविष्ट होतो। आपण कितीतरी वेळेला खत झालेले आहोत, कितीतरी वेळेला झाड झालेले आहोत, कितीतरी वेळेला फळं झालेले आहोत। ती फळं खाऊन झालेले देह विविध प्राण्यांचे, पक्ष्यांचे कितीतरी वेळेला आपण झालेले आहोत। आणि तशाच एका चान्स इलेमेंटनी कोणी व्यक्तीनी, मनुष्यांनी जर ते अन्न खाल्लं तर आपल्याला मनुष्य होण्याची संधी फार दुर्लभ कधीतरी अशी मिळते। बहुता जन्मांचे सेवटी, निसर्गाला काही फरक पडत नाही कोण कुठं कसा जन्माला यावा, तो एक चान्स इलेमेंट आहे। पण जर मनुष्य देह, मनुष्य जन्म प्राप्त झाला तोही अतिशय दुर्लभ सांगितलेला आहे। जसं एक बीज त्याच्यामध्ये जंगल होण्याची क्षमता असते, मोठी मोठी अरण्य निर्माण करण्याची क्षमता असते, तशी एका मनुष्यामध्ये सर्व काही होण्याची क्षमता आहे. मनुष्य देह देखील विलक्षण सांगितलेला आहे. मला नुकतेच एक डॉक्टर भेटले, ते मला असं सांगत होते की आपले डोळे, आपले कान, आपलं हृदय, आपल्या रक्ताचा प्रवाह रोज मैलोन मैल फिरणारा असं अद्भुत यंत्र आपल्याला लाभलंय. पण म्हणाले की एखाद्या फॅक्टरीमध्ये 2000 कर्मचारी असतात, 10000 कर्मचारी असतात, लाख कर्मचारी असतात मोठ्या कंपनीमध्ये, पण आपल्या मेंदूमध्ये बिलियन नंबरमध्ये माणसं काम करतायत म्हणाले. बरं का, त्या ज्या सेल्स आहेत बिलियन नंबरमध्ये, ते आपापली ड्युटी करतात. आणि ते सगळं शरीर चालवतात. एक देह म्हणजे पृथ्वी एवढा आहे असं म्हणाले. ते बोलत होते फारच इंटरेस्टिंगली, त्यामुळे मीही तसाच ऐकत होतो. म्हणाले की वयाच्या 40व्या वर्षानंतर बरोबर त्याच्यात सूट कोणाला नाही. रोज मेंदूमधले हे जे कर्मचारी काम करतात त्याच्यातले 4000 रोज मरतात. रोज 4000 मृत्यू आहे असं करत करत. म्हणून म्हणाले की एका विशिष्ट वयाच्या वेळेला कोणी म्हणतं की मला हे काल ठेवलं तर पण आज आठवत नाही, तर ती ज्याच्यावर ड्युटी होती तो गेला. त्याचा मृत्यू झालेला असतो. आता ती आठवण ठेवणारा मेंदूतच कुठे शिल्लक राहिलेला नसतो, त्यामुळे आपल्याला आठवत नाही. आणि असं करता करता शेवटी शेवटी तर बऱ्याच गोष्टी आठवेनाशा होतात. याचं कारण कितीतरी कर्मचारी ड्युटीवर नसतातच, गेलेले असतात म्हणाले. असा हा आश्चर्यकारक देह, आश्चर्यकारक जन्म. बहुता जन्मांचे सेवटी जेणे चुके अटाती, तो हा नरदेह भेटी करी भगवंती. आपण एक 5 मिनिटं शांत बसूया. हरि 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 स्वामी जी स्वामी जी हरि हरि जे ही जोडिले हरि निधान अनंत जन्मांतरींचे पुण्य म्हणोनी धन्य ते भाविक जन जे ही जोडिले हरि निधान अनंत जन्मांतरींचे पुण्य फळाशी आले म्हणून ते भाविक त्यांचं जीवन धन्य ज्यांनी हरिरूपी निधान म्हणजे ठेवा प्राप्त करून घेतला अनंत जन्म पुण्य करत एका जन्मामध्ये त्यांनी त्याचं सगळं फळ प्राप्त करून घेतलं आयुष्य हेची रत्नपेटी माझी भजन रत्ने गोमटी ईश्वरी अर्पुनिया लुटी आनंदाची करावी स्वामीजींची अतिशय आवडती ओवी होती आपलं आयुष्य हेच हीच कोणी एक रत्नपेटी आहे त्या रत्नपेटीमध्ये बरीच रत्न आहेत ऐहिक दृष्टीने देखील ज्याला चांगली रत्न म्हणावीत अशा कितीतरी चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत पारमार्थिक दृष्टीने देखील अतिशय महत्वाच्या अशा चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडो अशा प्रकारचे संस्कार ही रत्नच आहेत या रत्नपेटीमध्ये भजन रत्न देखील आहेत की ज्या रत्नांच्या योगानी त्याचं जीवन संपन्न होतं या रत्नामध्ये भजन रत्नामध्ये नामस्मरण आहे नाम घेणारा ज्याचं नाम घ्यायचं आहे तो आणि नाम परब्रह्मवेदार्थे नाम घेणारा परमात्म स्वरूप ज्याचं नाम आहे तो राम कृष्ण दत्त तो परमात्म स्वरूप आणि नाम देखील परमात्माच एखादी व्यक्ती आणि त्या व्यक्तीचं नाम याची अभिन्नता असते व्यक्तीचे गुणदोष नावाला प्राप्त होतात म्हणून आपण नावाला जपतो जर नाव खराब झालं तर व्यक्ती खराब होते आपलं नामाशी तादात्म्य असतं तसं परमात्म्याचं देखील परमात्म्याच्या नामाशी तादात्म्य आहे परमात्मा भावाने जर नाम उच्चारलं तर आणि मग ते एखाद्या भजन रत्नासारखं काम करतं नाम घेता घेता नामधारकाला आपण परमात्मा आनंद स्वरूप असा बोध प्राप्त होतो कीर्तन हे भजन रत्न आहे पूजा हे भजन रत्न आहे पूजा घेता ती प्रतिमा अंगा येतो अंतरात्मा अवतारी तरी निजधामा निघोनी गेले तरी ते निज रूपे असती निज रूप ते जगत ज्योती पूजा करता करता जीवनाचं उन्नयन घडतं म्हणून नवविधा भक्ती जी सांगितलेली आहे श्रवण कीर्तन विष्णू स्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन फॉर युअर इन्फॉर्मेशन सांगतो की आत्मनिवेदनावर आपली जी प्रवचनं चालू होती आठवण्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी आत्मनिवेदन भक्ती सांगितली त्याचं विवरण आपण ऐकल्यानंतर त्याच त्याच्यातलं ध्यान योगाचं विवरण ऐकल्यानंतर समर्थांनी सांगितलेला ध्यान योग काय आहे हे पाहायला आपण सुरुवात केली. पण त्या अंगाने मला असं वाटलं की विषयाला स्पर्श करायच्या आधी या ग्रंथामध्ये जरा डूब द्यावी म्हणून ग्रंथारंभ लक्षण नाम समास सांगायला मी सुरुवात केली. या ग्रंथामध्ये काय काय सांगितलेलं आहे ते समर्थ सांगताहेत आणि मुख्य देवाचे लक्षण, मुख्य भक्ताचे लक्षण, मुख्य भक्ताचे लक्षण या शब्दापाशी आपण थोडे थांबलो आणि भक्त कोण, मुख्य भक्त कोण, तो जरी मुख्य भक्त असला तरी सगुण भक्त हा कनिष्ठ मानता येत नाही असा विषय करत करत याचं कारण आपण देहधारी आहोत, संसारात उतरलेले आहोत म्हणून संसार म्हणजे महापूर माझी जळचर अपार या समासाला सुरुवात झाली आणि भक्तीचा महिमा चाललेला आहे. आपल्याला हे सगळं घेत पुढे जात जात आपल्याला समर्थांनी सांगितलेलं ध्यान पाहायचं आहे पण आपल्याला तशी घाई काही नाहीये. तशी घाई असती तर चार आठ दिवसातच समर्थांनी सांगितलेलं ध्यान तुमच्या समोर सांगता येणं सहज शक्य आहे. ही जी भजन रत्न आहेत, मोठी गोमटी भजन रत्न आहेत, ती भजन रत्न देखील भजन हे तेव्हा रत्न होतं की जेव्हा भजन करणाऱ्याचा जो भाव असतो तो भाव ईश्वरा वाचोनी काही आणि कलाणीची नाही ते एक बुद्धी पाही अर्जुना जगी येरे ते दुर्मती जे बहुधा असे विकरती जे तू निरंतर रमती अविवेकीये असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ईश्वराच्या खेरीज त्याच्या अलीकडचं मी काही घेणारच नाही अशा भावानी जो भजन करतो त्याला भजन हे रत्न होतं. भजन करणारे खूप आहेत. या भावानी जो भजन करतो आणि भजन करत देखील, भजन करता करता देखील जे काही करतो त्याचाही अभिमान सोडून देऊन, मी करतो हा भाव सोडून देऊन आपली साधना देखील मोठ्या आनंदानी जो ईश्वरार्पण करतो तेव्हा आनंद प्राप्त होतो. सिद्धांत तर स्पष्ट आहे, कर्मफल त्यागाखेरीज शांती नाही, आनंद नाही. म्हणून साधक देखील साधना करत असताना मी करतो हा भाव राखून साधना करेल त्याचा अहंकार जाणार नाही, त्याला समाधान मिळणार नाही. समर्थ असं म्हणतात की ही गोमती भजन रत्न आहेत, ती भजन रत्न ईश्वरालाच अर्पण करायची आणि मग खरी आनंदाची लयलूट होते. हरी भक्त वैभवे कनिष्ठ परी तो ब्रह्मादिका वरिष्ठ सदा सर्वदा संतुष्ट नैराश्य बोधे. हरिभक्त हा वैभव ही गोष्ट, ऐहिक वैभव ही गोष्ट सर्वांकडे एकसारखी नसते आपल्याला अगदीच माहीत आहे. आता ते अन्न मान धन हे तो प्रारब्धा अधीन, या प्रारब्धात प्रयत्न आला कारण प्रयत्न सांगत असतानाच भगवंतांनी 18व्या अध्यायात दैवम चैवात्र पंचमम असं म्हटलेलं आहे. प्रयत्न असला तरी त्याला दैवाची साथ ही लागते. दैवाची साथ जर प्रयत्नाला नसेल तर गुणी माणसं देखील कुठेतरी सांदी कोपऱ्यात पडून राहतात, त्यांना कोणी विचारत नाही, कचरा कुंडीत जाऊन पडल्यासारखे पडतात. म्हणून प्रयत्न आणि दैव या दोन गोष्टी बरोबरच जाणाऱ्या असतात आणि ऐहिक वैभव जे आहे ते ऐहिक वैभव प्रत्येकाला कमी अधिक मिळणार, त्याच्यामध्ये एकसारखेपणा करावा अशी जणू भगवंताचीच इच्छा नाही। प्रत्येकाची अंगभूत शक्ती निराळी, बुद्धीची शक्ती निराळी, तारतम्य निराळ, निर्णय शक्ती निराळी, त्याचं यश अपयश त्यामुळे निराळ, त्या यश अपयशाप्रमाणे त्याचं ऐहिक जीवन चालणार। म्हणून एखाद्या वेळेला, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऐहिक जीवनाकडे दुर्लक्ष केल्यामुळं तो वैभवानी भले कनिष्ठ होईल, जो ध्येयवादी असतो तो वैभवाकडे लक्ष देत नाही। सावरकरांनी जर बॅरिस्टरी केली असती मोतीलाल नेहरू होतेच ना, तर काही त्यांना वैभव कमी मिळालं, वैभव खूप मिळालं असतं, पण हातातून रक्त येईपर्यंत काठ्या पिसायला लागला, वैभवाकडे दुर्लक्ष करून जो ध्येयाकडे लक्ष देतो त्याला वैभव जरा कमीच मिळणार, त्याच्याबद्दल खंत नसली पाहिजे। दोन्ही गोष्टी आम्हाला असाव्यात याचा अर्थ वैभवाचीच जास्त इच्छा आहे असाच असतो। हरिभक्त वैभवे कनिष्ठ तरी तो ब्रह्माधिका वरिष्ठ, तो वैभवाच्या अंगानी जरा कनिष्ठ। तुकाराम महाराज, आनंदाच्या कोटी साठविल्या आम्हा पोटी, आनंदाच्या कोटीवधी अशा आमच्याकडे आहेत, रुपये पैशाच्या नाहीत। हरिभक्त वैभवानी जरी कनिष्ठ वाटला तरी तो त्याचं जीवन आनंदाचं असतं, तो सदा सर्वदा संतुष्ट असतो। हा झगडा नेहमी चालू आहे की देहाचं सुख समाधान उत्तम घर उत्तम पती उत्तम पत्नी उत्तम अवतीभोवतीचं अम्युनिटीज सगळ्या, ही एक ओढ माणसाला स्वाभाविक आहे, अस्वाभाविकता नाही त्याच्यात, कारण आपल्याला देह आहे, त्या देहाचं तिथं आकर्षण आहे। तसंच मनाची शांती समाधान आनंद संतुष्टता प्रेम ही अजून एक ओढ आहे आपल्याला, आणि ज्याला हे दोन्ही मिळालेलं आहे त्याचं जीवन निःसंशय फार सुंदर। कोणापाशी एक भरपूर दिसतं त्याचा शेवट कसा होतो कोण जाणे। एखाद वेळी त्यांची मुलं हजाराच्या नोटेमध्ये काय ते घालून गांजा सिगरेटी ओढतानाही दिसतील। वर जो वैभव आहे, कोणीतरी एक राजकीय नेते गेले तर त्यांचा मुलगा असे उपकरण कपाटात पैसे पडलेले आहेत। म्हणून वैभवानी जीवनात सगळी समृद्धी येत नाही, आणि वैभव नसेल तर जीवन भिकारी अशी आपली कल्पना, या कचाट्यात सगळ्या गोष्टी सापडलेल्या आहेत। समर्थ म्हणतात एखाद वेळेला वैभवात कनिष्ठ असेल तो भिकारी नसेल कमी असेल। पोटापुरता पसा, जी काही कर्म करतो त्या कर्मातून आपल्या कुटुंबापुरतं होतं आहे, थोड्याशा अडचणी भागवल्या जातील अशी तरतूद केली आहे, ईश्वराकडे दृष्टी वळवावी। संतांचं तर असं मत आहे, म्हणून तो वैभवानी कनिष्ठ असला तरी ब्रह्माधिकांपेक्षा वरिष्ठ आहे असं वर्णन समर्थ करतात। अशा करता कि आपल्याला वाईट वाटायला नको, आपली आपली तुलना कुठे असते, आपल्या गल्लीत राहणारा एखादा श्रीमंत मनुष्य, या गावातला एखादा श्रीमंत मनुष्य, एकदम ब्रह्मादिकच सांगितल्यामुळं मग काही अलीकडे पलीकडे काही फार पाहू नये असा हेतू असावा. सदा सर्वदा संतुष्ट नैराश्य बोधे, तो तेव्हा वैभवानी ब्रह्मादिकांनाही वरिष्ठ असेल जेव्हा प्रोव्हाइडेड त्याच्या ठिकाणी संतुष्टता पाहिजे. आपण जे करतो आहोत ते चुकलं असं त्याला वाटता कामा नाहीये. नाहीतर इतके दिवस या मार्गाने गेलो पण काही नाही, फसलो आम्ही, आमचं जीवनही फसलं असं त्याला जर वाटलं तर मग तो हरिभक्त असला तरी देखील तो स्वतःच त्यालाच असं वाटतं की आपल्या जीवनाची दिशा चुकली. संतुष्टता नाही असं नसलं पाहिजे. आणि संतुष्टता कधी येईल तर समर्थ म्हणतात नैराश्यबोधे. नैराश्यबोधे हा एक विशिष्ट शब्द आहे. समर्थांनी उदासीनता तत्वता सार आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे जरा देह देह संबंधित यांच्याबाबत उदासीनता असणं, फळ फळ भोग याच्याविषयी उदासीनता असणं, विषयांच्या संबंधी जरा उदासीन असणं, या उदासीन शब्दामुळे भकास कसा तरी असा मात्र अर्थ नाही. दुसऱ्या अंगाने जर पाहायचं झालं तर तो आतल्या आनंदाशी संलग्न आहे म्हणून बाहेर उदासीन आहे. या निशा सर्व भूतानां तस्याम जागृती संयमी, यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने हे, म्हणून नैराश्यबोध. पण या नैराश्यबोधाला अजून एक अर्थ असा आहे की नैराश्यता आहे म्हणजे अलिप्तता आहे, विषयापासून परावृत्ती आहे, अधिक बोध आहे, आत्मबोध आहे. या दोन्ही गोष्टी आहेत, एकांगी नाही. जर केवळ नैराश्यता असेल, जीवनातला रसच निघून गेला, व्हॅक्युम निर्माण झाला, तर तो भरून कसा काढणार? तो बोधाने भरून काढला पाहिजे. जर बोध असेल तर मग ते नैराश्य देखील शोभून दिसतं. स्वामीजी आदर्श संसारी होते. त्यांच्या घरात जेवढा वेळ तुम्हाला आम्हाला जाता येईल तेवढाच वेळ त्यांच्या नातवंडांना प्रवेश होता. त्यांचा पणतू देखील त्याच्यापेक्षा अधिक त्या खोलीत जाऊ शकत नव्हता. तासनतास घेऊन खेळत बसलेत ही परिस्थिती नव्हती. पण म्हणून दुर्लक्ष नव्हतं. आणि नुकतंच असं कळलं की आमच्या आईची मैत्रीण, तिची मुलगी आणि मोनिका स्वामीजींची नात या बरोबरीच्या वयाच्या होत्या, एका वर्गात होत्या. आणि जर मोनिका आजारी असेल तर रोज सरलाताई संध्याकाळी त्यांच्या घरी जायचा आणि काय काय शिकवलं ते विचारून लिहून घ्यायचा, काय अभ्यास करून आणायला सांगितलंय ते लिहून आणायचा. ती परवा आली, ती म्हणाली की त्यांच्या घरी एक ज्ञानेश्वर महाराजांची छान मूर्ती होती, मोठा स्वरूपानंदांचा फोटो होता, आम्ही खेळायला जायचो, आम्हाला माहीतच नाही ते एवढे मोठे, ते आजी आमच्याकडे यायच्या, अभ्यास उतरून घ्यायला यायच्या, आपली कर्तव्य कर्म नीट करत होते. आणि त्याचबरोबर त्याच्यात किती गुंतायचं याचंही तारतम्य होतं. याला नैराश्यबोध असं म्हणतात. नैराश्यबोधासहित असणं, धरुनी ईश्वराची कास, केली संसाराची निरास, तया भाविका जगदीश सबाह्य सांभाळी. पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी त तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरी 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 ज्ञानोबा माउली प्रभु स्वामी जी स्वामी जी। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। हरि हरि हरि। दोन ऑक्टोबरला स्वामी माधवनाथांचा जन्म